गाणे पण बनवले पाहिजे, पैसे पण कमवले पाहिजे, माणसाला दुःख पण जाणवले पाहिजे, सगळं जमून नाही चालत, नाते पण गमवले पाहिजे. मी मातीतून आलोय, मी मातीत जाणार, दुःखात एकटाय कुणाकडे पाहणार, महिना झालं घरी नाही गेलो आणि आई रोज फोन करून विचारते आज काय खाणार. मी मेलो तरी सर्वांच्या स्मरणात राहणार, मी शून्यातून आलोय, मी दशकात जाणार, आभाळात पोर गेली माती खालची, तुला पैशाची भूक आहे, मी कलेचा लालची, मला किंमत आहे अन्नाची, मला आवडती भाजी कालची, जग नावाला विचारता आई फक्त करती काळजी, आई फक्त करती. मी तिच्यासाठी नशे केले बंद सगळे, प्रेमामुळे सोडले मी छंद सगळे, काही गेले माझ्या काळजाला तोडून, काही गेले मला अर्ध्यात सोडून, त्यांच्यासाठी रस्तेत बंद सगळे, आमच्या शीट समोर किरकोळ धंदे सगळे, इगोमुळे लोक झालेत मंद सगळे, मी जपले प्रेम, मी कमवली दोस्ती, मी जपले प्रेम, मी कमवली दोस्ती, जवानीची कहाणी आहे चालू, पण खूप आठवतात बालपणीच्या गोष्टी, एक बात माझ्या काळजाला टोचती, नेमकी बात माझी कुठपर्यंत पोचती, दुःख आहे सख्ख माझं, मला सुखाची संगत टोचती, एक लेकराच्या रक्षेसाठी एक मा कुरण पडती, एक आई गीता वाचती, एक लेकराच्या पोटा करता, एक आई भांडी घासती, एक तमाशात नाचती. ऐ जनरेशन डिप्रेस आहे ब्रो, मी एमटी आतून हे सिक्रेट आहे ब्रो, मिडनाईट हातामध्ये सिगरेट आहे ब्रो, मला कर्माचा रिग्रेट आहे ब्रो. एक गोष्ट मी स्पष्ट करतो, मी पाना बुद्धीला भ्रष्ट करतो, मान सुखाने मारायला कष्ट करतो, पण अहंकार माणसाला नष्ट करतो, व्यक्ती करतो फक्त करतो, रक्ताला कमजोर रक्त करतो, माणसाचा वेळ ठीक वक्त करतो, हात स्वच्छ राहतात, नात्यांना घंतर शब्द करतो, शब्दांचा व्यापार माझा, मी हक्काने दुःख माझं व्यक्त करतो.